समास 9 नाना उपासना निरूपण। श्रोत्याने प्रश्न विचारला की जगामध्ये लोक आपापल्या आवडत्या दैवताची उपासना करतात आणि म्हणतात की माझीच खरी निर्गुणाची उपासना आहे, ह्याचा खरा अर्थ काय? ते उघड उघड सगुणाची उपासना करतात तरी निर्गुणाची उपासना म्हणतात, ते कशामुळे? यावर श्री समर्थ म्हणतात की अरे, माणसाचा स्तुती करण्याचा स्वभावच असतो, हेच खरं त्याचं कारण आहे। बहुगुणी ते निर्गुण अशाही प्रकारे निर्गुणाची व्याख्या केली जाते। इथे बहुगुणी अंतरात्मा आहे, सगळे देव त्याचेच अंश आहेत। ज्याप्रमाणे झाडाच्या शेंड्यावर पाणी घातले काय किंवा मुळाशी घातले काय, ते सर्व पानांनाच पोचते की नाही? इथे शेंडा म्हणजे उपास्य दैवत आणि मूळ म्हणजे अंतरात्मा होय। परंतु सगळ्यांना मूळ एकदम कळत नाही, साधूंना मात्र ते कळून येते, त्यामुळे ते वाद घालत नाहीत। ऐकूया तर, श्रीराम पृथ्वीमध्ये लोकनाना त्यास नाना उपासना भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई आपुल्या देवास भजती नाना स्तुती स्तवने करीती जेते निर्गुण म्हणती उपासनेसी। याचा कैसा आहे भाव मज सांगी जे अभिप्राव अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे। निर्गुण म्हणजे बहुगुण बहुगुणी अंतरात्मा जाण सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा। सकळ जनासी मानावे ते एका अंतरात्म्यास पावते अधिकार परत्वे ते मान्य की जे। श्रोता म्हणे हा अनुमान मुळी घालावे जीवन ते पावे पानो पान हे सध्या प्रचिती। वक्ता म्हणे तुळशीवरी उदक घालावे पात्र भरी वरी न थिरे निमिष भरी भूमी सभेदे। थोरा वृक्षास कैसे करावे शेंड्या पात्र कैसे न्यावे याचा अभिप्राय देवे मज निरोपावा। प्रजन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे येते हातची पावे ना तेथे काये करीती। सकळा समूळ सापडे ऐसे पुण्य कैसे घडे साधुजनाचे पवाडे विवेकी मन। तथापि वृक्षाचे निपडी पाडे जीवन घालिता कोठे पडे ये गोष्टीचे साकडे काहीच नाही। मागील आशंकेचे निरशन होता झाले समाधान आता गुणास निर्गुण कैसे म्हणती। जे चंचलपणे विकारते ते सगुण आणि सर्व सगुण सोडून उरते ते निर्गुण, मात्र हे समजण्यासाठी सारासार विचार करावा लागतो। ज्याप्रमाणे एक खरा राजा आणि दुसरा सेवक राजा, यामध्ये नोकराचे नाव राजा असल्याने तो खरा राजा बनत नाही, त्याप्रमाणे सृष्टीत सगुण निर्गुण कालवले गेले आहे ते विवेकानेच निवडावे लागते। अशीच आणखी उदाहरणे दिली आहेत। चंचलपणे विकारले सगुण ऐसे बोलिले येरते निर्गुण उरले गुणातीत। वक्ता म्हणे हा विचार शोधून पहावे सारा सार अंतरी राहता निर्धार नाव नाही। विवेके चितो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा याचा विचार समजा विवाद खोटा। कल्पांत प्रलयी जे उरले ते निर्गुण ऐसे बोलिले येरते अवघेची झाले माये मध्ये। सेना शहर बाजार नाना यात्रा लहान थोर शब्द उठती अपार कैसे निवडावे। नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते बहुऋषी बहुमते कैसी निवडावी वृष्टी होताच अंकुर सृष्टीवरी निघती अपार नाना तरुलहान थोर कैसे निवडावे कैसे दृश्य आकारले नाना परी विकारले उदंडची पैसावले कैसे निवडावे विचार आणि आठवण नेमस्त आणि बाष्कळपण प्रचित आणि अनुमान येणे रीती वरिष्ठ आणि कनिष्ठ भ्रष्ट आणि अंतरनिष्ठ सारा सार विचार स्पष्ट कळला पाहिजे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास नववा श्रीराम।